93.5 रेड एफएम वर दहा वाजून 54 मिनिटं झालंय. द मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण अँब्युलन्स बद्दल बोलतो आहोत. अशी यु नो अँब्युलन्सला रस्ता देणारी लोक खूप आहेत. डेफिनेटली आज आपण त्या लोकांबद्दल बोलत होतो की जी लोक अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून देत नाही. पण अशी कितीतरी लोक मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहेत की जे अँब्युलन्स येताना पाहून स्वतः बाजूला हटवून जातात, जे स्वतः थांबवून घेतात. कितीतरी टू व्हीलर ड्रायव्हर्स सिग्नलवरून एक पोरगा पाहायला मी, अगदी जुनी गोष्ट नाही, एक महिनाभरापूर्वीची गोष्ट असेल, सिग्नल लागलेला होता, अँब्युलन्सला जाणं महत्वाचं होतं. तो मुलगा त्यांनी सरळ गाडी बाजूला लावली, दोन चार गाड्यांना त्यांनी स्वतःच्या हाताने भाऊ घे इकडे, अजून घे, अजून इकडे येऊ दे, येऊ दे, येऊ दे, अँब्युलन्स पुढे काढून घेतली. स्वतः दुसरा सिग्नल त्याचा पडला त्याच्यानंतर सुद्धा तो थांबून राहिला, मग गेला. अशी लोक सुद्धा आपल्या शहरामध्ये आहेत. पण अशा लोकांची संख्या सुद्धा बरीच आहे की जी लोक अँब्युलन्सला जागा करून देत नाहीत. आणि ह्या गोष्टीचं महत्व आपण सगळ्यांनीच आता जाणून घ्यायला पाहिजे. श्रुती सुद्धा आली आहे. गुड मॉर्निंग श्रुती.
गुड मॉर्निंग रुद्रा.
खऱ्या अर्थानं हा जो इश्यू आहे आज ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो, म्हणजे मला ना खरं एक फार मोठ्या गोष्टीचा शॉक बसला. रिसेंटली एक घटना घडली होती, अवयव दान करण्यासाठी नाशिकहून ग्रीन कॉरिडॉर कन्सेप्ट राबवली गेली. नाशिकहून 3:30 तासात पुण्याला गाडी पोहोचली आणि अवयव दान झाले. प्रचंड कौतुक झालं या गोष्टीचं. जी महत्वपूर्ण पर्सनॅलिटी डॉक्टर मोरे या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या, त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी स्पष्ट सांगितलं 3:30 तासात आपण पोहोचलो ही काही गर्वाची गोष्ट नाहीये. लोकांनी पोलीस प्रोटेक्शन असताना सुद्धा, लोकांना माहीत असताना सुद्धा की ग्रीन कॉरिडॉर काय कन्सेप्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा खूप जास्त सहकार्य केलं नाही. लोकांचं 100% कॉन्ट्रीब्युशन पाहायला जर मिळालं असतं तर कदाचित 2:30 तासातच गाडी पोहोचू शकली. सो कुठेतरी या गोष्टींचं महत्व आपण जाणून घेणं गरजेचं आहे. मॉर्निंग नंबर वन मध्ये आता एन्जॉय करा श्रुती सोबत
3 तास
आणि शो कसा वाटला आरजे रुद्रा 93.5@gmail.com नक्की कळवताय तुम्ही. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.